नमस्कार, आकाशवाणी पणजी, हांव अक्षता छत्रे तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. घरगुती वीज ग्राहकांक विजेचे स्मार्ट मिटर लागू जावचे ना हे विशीं वीज खातें रोखडेंच परिपत्रक काडटले अशें आश्वासन मुखेलमंत्र्यांनी दिलां. प्रधानमंत्री सूर्यघर येवजणेचो लाव घेवन गोंयांत सौर उर्जेच्या माध्यमांतल्यान 103 मेगावॉट वीज निर्मिती जाल्याचें वीजमंत्र्यांनी नदरेक हाडलें. अटल आसरा येवजणेचो लाव ऑनलायन अर्ज करून घेवंक शकता, शक्य ना तांकां ऑफलायन पद्दतीन अर्ज उपलब्ध आसात अशी माहिती मंत्री फळदेसाय हांणी दिल्या. मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन चालीक लायल्यान गोंयच्या कामगिरीची तोखणाय केली. अटल आसरा येवजणेवरवी सरकारा वतीन दिवपी आर्थिक मजतीतल्यान नवे घर बांदपाक 4 लाख जाल्या पोरण्या घराची दुरुस्ती करपाक 2 लाख रुपया आर्थिक मजत दिवपाचो प्रस्ताव सरकारा मुखार आसा अशी माहिती समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. सध्या हे येवजणेवरवी नवे घर बांदपाक 1.5 लाख आनी पोरण्या घराची दुरुस्ती करपाक 75,000 रुपया मेळटा अशी माहिती मंत्री फळदेसाय हांणी सभाघराक दिली. फाटल्या 4.5 वर्सांत ही येवजणेवरवी प्रत्येक म्हालान 100 जणांक लाव मेळ्ळा अशें तांणी म्हळां. तशेंच अटल आसरा येवजणेचो लाव अर्जदार ऑनलायन अर्ज करून घेवंक शकता. जांकां ऑनलायन अर्ज करप शक्य ना तांकां ऑफलायन पद्दतीन अर्ज उपलब्ध आसात अशी माहिती तांणी दिली. ह्या वेळार आमदार प्रेमेन शेट हांणी मये वाठारांतले अटल आसरा येवजणेंतले 52 अर्ज बेगोबेग निकालान काडचे, जाल्यार आमदार निलेश काब्राल हांणी ह्या येवजणेंतल्यो कांय तांत्रीक चुको दुरुस्त करून सुटसुटीत आनी बेगोबेग निकालान काडपाक मेळटा अशें करपाची मागणी केली. वाडीव लायटीची बिलां गोंयकारांच्या बोल्साक खार घालपी थारला. सरकार हे विशीं गंभीर ना असो आरोप करीत विरोधकांनी आयज सभापतीच्या आसना मुखार वचून बोवाळ घालो. वाडीव लायटीची बिलां सरकार कशा पद्दतीन नियंत्रणांत हाडटलो असो प्रश्न करतना आमदार विजय सरदेसाय हांणी म्हळें,
गव्हर्नमेंट गिव्ह एव्हरी डॉमेस्टिक कन्झ्युमर एक्झिस्टिंग एज वेल एज न्यू द चॉईस बिटवीन अ कन्व्हेन्शनल डिजिटल मीटर अँड अ प्रीपेड स्मार्ट मीटर, येस ऑर नो?
विरोधकांनी वाडीव लायटीच्या बिलांचो विषय आयज सभाघरांत तापयले उपरांत मुखेलमंत्र्यांनी जाप देताना सांगले,
खंयच्या राज्यात ह्या रेटाचा सकयल जर रेट आसा तुम्ही हाडून दाखवतो तो एक्सेप्ट करपाक आम्ही तयार असा. म्हणजे सरळ म्हणणे हा तिकड सर लोकांक सांगपाची गरज ना. हा सांगता तुका आमच्या राज्यात सगळ्यात कमी रेटात जे असा पहिले न्ही, सगळ्यात कम्प्लिटली कमी राज्यात आम्ही इलेक्ट्रिसिटी बिलचे मीटर चार्ज करता. वगीत बिलां खंयची दाखयली म्हणून जावचे ना. बील करेक्शन करून आम्ही दिता म्हणून सांगला, बील आम्ही करेक्शन करून दिता. सर्क्युलर काढपाक लायता हांव सामान्य मनशाक आम्ही स्मार्ट मीटर घालूंक लायना, होल्ड केला जाले.
घरगुती वीज ग्राहकांक विजेचे स्मार्ट मीटर लागू जावचे ना हे विशीं वीज खातें रोखडेंच परिपत्रक काडटले अशें आश्वासन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिलां. जाल्यार वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांणी प्रधानमंत्री सूर्यघर येवजणेचो लाव घेवन गोंयांत सौर उर्जेच्या माध्यमांतल्यान 103 मेगावॉट वीज निर्मिती केल्या अशें नदरेक हाडून दिले. दाबोळे, साखळी आनी केपे वाठारांत ही वीज वापरता, फुडारातूय अशा पद्दतीन उर्जा निर्मिती करतले अशें वीजमंत्र्यांनी म्हळां. एल निनोक लागून हवामानांत बदल जाला आनी गरमी वाडला, हाका लागून विजेच्या मागणीन वाड जाला अशें तांणी फुडें सांगले. मयेचे आमदार प्रेमीन शेट हांणी 0 वरां वेळार माती कला मंडळची मागणी केली. गोंयांत पारंपारीक मातयेची आयदनां, मातयेची कला, कारागिरी आनी शिल्पकाम क्षेत्रे उणें जाल्ल्यान मयेचे आमदार प्रेमीन शेट हांणी हुस्को उक्तायलो. थळाव्या कारागिरांक आर्थिक अनुदान, कुशळटाय उदरगत, आधुनिक साधनां आनी तंत्रगिन्यान दितना गोंयच्या पारंपारीक मातयेच्या दायजाक परतून जिवीत दिवपाक आनी तिची राखण करपाक मंडळ मदत करतले अशें तांणी सांगलें. तशेंच पर्यावरणाक अनुकूल मातयेच्या मुर्तींचो प्रचार करपाची गरज आसा आनी थळाव्या कारागिरांक आनी तांच्या उदरनिर्वाहाक आदार दिवपा खातीर जात्रा आनी प्रदर्शना सारखिल्ले मंच तयार करपाची गरज आसा हाचेर शेट हांणी भर दिलो. बाणावलीचे आमदार वेंझिवियागस हांणी गांवगिऱ्या वाठारांनी ओलोकयर रस्त्यार उडोवपाचे प्रकार वाडटा हाचेर चिंता व्यक्त केली. दर दिसा घराघरांतल्यान ओलोकयर उखलप जायना. सरकारान दर दिसा कयर एकठांय करपाक नेमिल्ल्या कामगारांक घराघरांतल्यान ओलो कयर उखलची सक्ती करची, तशेंच ह्या कामा खातीर लागपी निधी उपलब्ध करून दिवचो. जाल्यार बाणावले सुमार 2,000 घरां खातीर ओलो कयर सद्दी उखलचो पायलट प्रकल्प तयार करपाची परवानगी सरकारान दिवची अशी मागणी वेंझिवियागस हांणी केला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. 70 खासगी कंपनीन थळाव्या तरणाट्यांक रोजगाराची संद मेळना असो हुस्को पर्येचे आमदार देविया राणे हांणी आयज 0 वरांक व्यक्त केलो. तशेंच आयटीआय प्रशिक्षण घेवन लेगीत गोंयकारांक ह्या खासगी कंपनींनी तांत्रीक पदार नोकरी मेळना. साबार वर्सां काम करून लेगीत गोंयकारां कडल्यान खासगी कंपनींनी कंत्राटी पद्दतीचेर काम करून घेतात. अशा कर्मचाऱ्यांक सेवेन कायम करचे अशी मागणी करतना तांच्या निमळे
in Goa follow fair, transparent and non-discriminatory recruitment practices so that qualified and technically trained local candidates are given preference, thereby aligning such recruitment practices with the goals of the state's employment and skill development policies. Unemployment is a serious problem that needs to be addressed by the government on top priority. Therefore, a robust industrial policy to promote and prioritize 50% employment opportunities for qualified Goans is the need of the hour.
राज्यातलो रोजगाराचो प्रश्न सुटावो करपाक सरकार महत्व दिता अशें म्हणीत आमदार राणे हांच्या प्रश्नाक जाप दितना मुखेलमंत्र्यांनी सांगले.
पहिलो विषय फ्रॉम द आयडीसी त्यांच्या पंचायतीन जो हाऊस टॅक्स जो मेळपाक जाय तो बरीच वर्षां झाली तो क्लियर करूंक ना. आयडीसी इन्स्ट्रक्शन दिता की सगळ्यो कन्सर्न ज्यो पंचायती लागता त्यांचा हाऊस टॅक्स जो आहा तो त्यांना दिवपाक लायता. त्यांच्यानी जो स्पेसिफिकली मुद्दो म्हणला रिगार्डिंग द एसीजीएल, खूप वर्षां पहिली एम्प्लॉयमेंट या कंपनीत परमनंट एम्प्लॉयमेंट झाली आणि त्याच्या उपरांत परमनंट एम्प्लॉयड जाऊंक ना. म्हाकाय खबर असा, हांव त्या कंपनी कडेन पर्सनली उलयता आणि स्थानिकांक थंयच्या रोजगार दिवपाक जाय आणि तोय बी परमनंट बेसीसचेर त्यांच्यानी दिवपाक जाय.
मुखेल वेचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी रविंद्र भवन मडगांव हांगा बूथ लेवल ऑफिसर्सां कडेन संवाद साधलो. ह्या वेळार उलयतना तांणी सांगले की भौशीक वेचणूक करपा खातीर सुमार 1.5 कोटी कर्मचारी नेमतात. हाका लागून भारतीय वेचणूक आयोग ही संवसारातली सगळ्यांत व्हडली काम करपी संस्था थारला. तांच्यांनी वेचणूक प्रक्रियेच्या प्रामाणिकपणाचेर भर दिलो आणि स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन चालीक लायल्यान गोयच्या कामगिरीची तोखणाय केली. हे प्रक्रियेक लागून अपात्र नोंदी काढून उडयल्यो आणि वेचणूक नोंदींची अचूकता घटमूट झाली. हालीच जाल्ले विधानसभा वेचणुकेन नोंद जाल्ल्या विक्रमी मतदानाचो उल्लेख करून वेचणूक अधिकाऱ्यांनी पुराय पारदर्शकतेन आणि प्रामाणिकपणान आपली कामां चालू दवरची असो उलो मारला. टपाल खात्यान एका अधिसुचोवणे वरवी ग्रामीण डाक सेवक ऑनलाईन भरती प्रक्रिये खाला गोय टपाल खात्यातल्यान ग्रामीण डाक सेवक पदां खातीर ऑनलाईन अर्ज आपयल्यात. गोय खात्या खातीर शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर आणि डाक सेवका सयत वट्ट 130 पदांची अधिसुचोवणी जारी केल्या. ऑनलाईन अर्ज सादर करपाची निमणी तारीख 21 सप्टेंबर अशी असा. गोय टपाल खात्यातल्या जीडीएस पदां खातीर अर्ज करपी उमेदवारांनी 10वी मेरेन कोकणी वा मराठी भाषेचो अभ्यास केल्लो असूंक जाय, पण फकत मराठी शिकिल्ल्या उमेदवारांक कोकणी भाषेचे ज्ञान असप गरजेचे असा. 10वे मेरेन कोकणी भाषेचो अभ्यास करून आशिल्ल्या उमेदवारांनी भौशीक कुशळटाय गोय कोकणी अकादमी वा गोय राज्यान नेमिल्ल्या हेर खंयच्याय सरकारी प्राधिकरणान जारी केल्ल्या प्रमाणपत्राच्या आधाराचेर थारायतले. हवामान खात्याच्या अदमासा प्रमाण गोयातल्या चडशा सुवातींनी फाटल्या 24 वरांनी मध्यम प्रमाणात पाऊस पडला. फुडे हवामानाची स्थिती अशीच असपाची शक्यताय असून हवामान खात्यान व्हड पावसाची शिटकावणी जारी करू ना. खेळ. चायना ओपन सर्तीच्या दुसऱ्या फेरयेन भारताचे किदंबी श्रीकांत आणि तन्वी शर्मा हांणी प्रवेश मेळयला. मजगती कॅनडा आड हारल्यान भारताचो लक्ष सेन सर्तीतल्यान भायर पडला. आता खबरो सोपोवपाच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. घरगुती वीज ग्राहकांक विजेचे स्मार्ट मीटर लागू जावचे ना हे विशी वीज खाते रोखण्यास परिपत्रक काढतले असे आश्वासन मुखेलमंत्र्यांनी दिला. प्रधानमंत्री सूर्यघर येवजणेचो लाव घेऊन गोयात सौर ऊर्जेच्या माध्यमातल्यान 103 मेगावॉट वीज निर्मिती झाल्याचे वीज मंत्र्यांनी नदरेक हाडले. अटल आसरा येवजणेचो लाव ऑनलाईन अर्ज करून घेऊ शकता, शक्य ना तांकां ऑफलाईन पद्धतीन अर्ज उपलब्ध असात अशी माहिती मंत्री फळदेसाय हांणी दिल्या. जाल्यार मुखेल वेचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन चालीक लायल्यान गोयच्या कामगिरीची तोखणाय केली. इतल्यान या खबरापत्र सोपले. नमस्कार.